पुस्तक हाती घ्याग, अंधश्रद्धा सोडून द्याग, पाठी पुस्तक हाती घ्याग।